श्रीराम श्री समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत. आजचा हा श्लोक आहे 51वा. मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी, प्रपंचिक नाही जया ते उपाधी. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. इथं आपण बघितले 47व्या श्लोकापासून 56व्या श्लोकापर्यंत शेवटचा चरण आहे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हा दासच आहे, पण सर्वोत्तम जे रघुराज त्यांचा हा दास आहे. कुणाचाही दास असणं वेगळं आणि प्रत्यक्ष भगवंताचा दास असणं हे वेगळं. म्हणून इतर जरी कशाचा अहंकार नसला तरी भक्त मंडळी म्हणतात मी भगवंताचा भक्त आहे. हा अगदी अहंकार अभिमान धरून ठेवायला हरकत नाही. तसं मी त्या सर्वोत्तमाचा दास आहे. असा जो दास असतो आणि हिथं जी वर्णनं केलेली आहेत त्याची लक्षणांची, ती सगळी जो पूर्ण झालेला पुरुष आहे, प्राप्त पुरुष ज्याला आपण म्हणतो किंवा संत ज्याला आपण म्हणतो, त्यांचीही लक्षणं आहेत की त्यांचा आतला बोध कसा असतो आणि बाहेर त्यांचं वागणं कसं असतं, ह्या दोन्ही संबंधीचे उल्लेख या श्लोकातनं आलेले आहेत. आता ह्या 51व्या श्लोकात त्यांनी म्हटलं आहे, मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी. सांडिली हा शब्द दोन्हीकडे घ्यायचा. मद टाकला, मत्सर टाकला आणि स्वार्थबुद्धी टाकली, हे तिन्ही गोष्टी ज्यांनी सांडून दिलेले आहेत. पहिल्यांदा साधकावस्थेमध्ये हे जे विकार असतात हे आपण सांडायचे असतात, आणि नंतर अशी एक स्थिती त्या महापुरुषाची होते की हे विकारच त्याला सोडून जातात, कारण त्यांना तिथं राहायला जागाच नसते. ती जागा सगळ्या पारमार्थिक गुणांनी भरलेली असते, त्यामुळे ह्यांना तिथं स्थान नाही. त्यामुळे म्हटलं आहे मद. मद याचा अर्थ ताठा, गर्व, अहंकार प्रत्येकाला असतो. स्थूल अहंकार असतो, नाहीतर निदान सूक्ष्म अहंकार मी देह आहे हा तरी असतोच. हा सगळाच अहंकार जाऊन मी त्याचा दास आहे अशी शरणागत भावना आपोआप आलेली असते साधनेनी, सद्गुरूंच्या कृपेने. म्हणून हा मद जो आहे माज आहे एक प्रकारचा. कुणाला विद्येचा असतो, कुणाला सौंदर्याचा असतो, कुणाला तारुण्याचा असतो, कशाचा कशाचा माज जो आलेला असतो हा माज मस्ती यांनी टाकून दिलेली आहे, त्यांनी सला टाकून दिलेला आहे. मत्सर, मत्सर हा जो येतो तो कशामुळे, महत्त्वाकांक्षा असते काहीतरी, आपल्याला दुसऱ्यापेक्षा काहीतरी मोठं व्हायचं असतं, पैसा मिळवायचा असतो, म्हणजे दुसऱ्याशी तुलना करून जो स्पर्धात्मक भाव आपण असं म्हणतो तसा त्याच्यामध्ये असतो. आणि या मच्छरापोटी द्वेष, त्वेष, दुसऱ्याविषयीचा तिटकारा, तिरस्कार असे सगळे विकार त्याच्या भोवती गोळा झालेले असतात. आणि हा मत्सर देखील अहंकाराच्या पोटीच असतो. सगळ्याचं मूळ जे आहे ते अहंकार आहे. त्या अहंकारच टाकला तर या सगळ्या गोष्टी जातात. म्हणून मदही टाकलेलं आहे, मत्सरही टाकलं आहे, आणि त्याचबरोबर स्वार्थबुद्धी टाकली आहे. स्वार्थबुद्धी याचा अर्थ फक्त देहाचा विचार. मी देह आहे आणि देहाला लागलेले माझे सबब, माझा संसार, माझी मुलं, माझा पैसा, माझी गाडी, माझा ब्लॉक, सगळ्या गोष्टी, माझे मानमरातं, मोठेपणा, सगळं त्या मीच्या भोवती आहे. आणि ही स्वार्थबुद्धी असल्यामुळे दुसऱ्याचा विचार इथं कुठे येतच नाही. स्वार्थामध्ये पूर्ण विचार स्वतःबद्दलचा असतो, परार्थामध्ये विचार स्वतःचा आणि त्याच्याबरोबर दुसऱ्याचा असतो, आणि परमार्थामध्ये सगळाच विचार दुसऱ्याचा असतो, स्वतःचा काहीच नसतो. तर इथं ह्या ठिकाणी स्वार्थबुद्धी त्यांनी केव्हाच टाकून घेतली, त्याचं कारण हा जो संत आहे हा परमार्थातलं उच्च पद जे आहे ते त्याने प्राप्त करून घेतलेलं आहे. त्याच्या लक्षात आलेलं आहे काय स्वरूप आहे स्वतःचं सुद्धा, आणि त्यामुळे हे जे अवगुण आहेत मद, मत्सर, स्वार्थबुद्धी आपोआपच त्याला सोडून गेलेले आहेत, आणि ते पुन्हा येण्यासाठी गेलेले नाहीत, कायमचे गेलेले आहेत. मग आता आणखी काय होत आहे त्याचं, प्रपंचिक नाही जया ते उपाधी. प्रपंचिक उपाधी नाही याचा अर्थ प्रपंचच नाही असं नाही, प्रपंच आहे त्याला, तो प्रपंच करतो आहे चार चौघासारखा, तथापि सामान्य मनुष्य जो त्या प्रपंचामध्ये गुंतलेला असतो ममत्वाने, आसक्तीनं, मी माझं मला या अपेक्षेने तो जो गुंतलेला असतो त्या गुंतण्यात हा सापडत नाही. प्रपंच तर करतो आहे पण त्यापासून वेगळा आहे. जसं कमळ पाण्यात आहे पण कमळाच्या पानावर पाणी राहत नाही, आलं की लगेच जातं पान पुन्हा कोरडं, तसा सगळ्यात आहे पण प्रपंचाचा लेप त्याला लागत नाही. त्यामुळे संसाराची प्रपंची ही उपाधी जी आहे ही त्याला लागत नाही. बरं, म्हणून त्यांनी साधनेच्या काळात पारमार्थिक उपाधी लावून घेतलेली असते. साधना करायची असते, ध्यान आहे, नाम आहे, वाचन आहे, चिंतन आहे, पठन आहे, मनन आहे, त्याप्रमाणे आचरण करायचं आहे, हे सगळे आहे. पण ही देखील त्याला परमार्थिक ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या उपाधी होत नाहीत. या साधनाखाली तो जे काही करत असतो हा त्याचा पुढे सहज स्वभाव बनतो. आता मला ध्यान करायचं आहे असं त्याला मुद्दाम म्हणावं लागत नाही, तो सहजच ध्यानाला बसतो. आता मला इतकं नाम घ्यायचं आहे असं म्हणत नाही, सहजच नाम चालू असतं, नामाचं विस्मरण त्याला होत नाही. त्याचबरोबर अद्वैत ग्रंथांचं वाचन, पठन, चिंतन सहजच तो करत असतो. म्हणून प्रापंचिक नाही जया ते उपाधी. आता ही जी अंतरस्थिती आहे त्याचा परिणाम बाहेर काय दिसतो, तर सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा. साहजिकच त्याला बोध झाल्यामुळे त्याचं जे काही बोलणं असतं ते सदा सदोदित नेहमीच त्याचं बोलणं नम्र असतं, त्याची वाणी नम्र असतं, आतूनच तो नम्र झालेला असतो. ती नम्रता त्याच्या वाणीमध्ये त्याच्या आचरणामध्ये डोकावत असते. आणि सुवाचा, जे जो बोलण्याचा विषय आहे तोही चांगला आहे, आनंदाचा आहे. बोलण्याची त्यांची जी वाणी आहे ती आनंदाची आहे, आणि त्याच्याकडे येणारी जी मंडळी आहेत ती देखील त्याचं बोलणं ऐकून आनंदभरीत होऊन जात आहेत. जे इथं देणं घेणं जे आहे ते आनंदाचंच देणं घेणं आहे. आणि या सगळ्याचा कशाचा परिणाम असं विचाराल तर आज जर त्याला सोहमबोध झालेला आहे, अहम ब्रह्मास्मीचा बोध झालेला आहे, त्याचा परिणाम म्हणून हे बाहेर असं त्याचं वागणं झालेलं आहे. म्हणून नमसंत आहेत आणि कठोर बोलतायत, कडक बोलतायत, उलटून बोलतायत असं कधी दिसणार नाही. आणि जर कधी क्वचित एखादळ बोलले तर ते त्या शिष्याच्या कल्याणासाठी असेल, ते क्षणभर त्या कामापुरताच त्याचा उपयोग केलेला असतो. अखंड बघावं तर ते शांतच आपल्या ठिकाणी असतात. असा जो काही आहे हा सर्वोत्तमाचा दास तोच जगात धन्य होतो. म्हणून म्हटलं आहे, मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी, प्रपंचिक नाही जयाते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.